चीनीमंडी.com पॉडकास्ट। केनिया मुमिया साखर कारखाना पुनरुज्जीवित करण्यावर संभ्रम कायम। आर्थिकदृष्ट्या संघर्ष करणारा मुमिया साखर कारखाना सुरू करण्यासाठी केनिया कमर्शियल बँकेद्वारे नियुक्त रिसिव्हर व्यवस्थापक यांच्याकडून कारखान्याचा पदाभार सांभाळण्याच्या एका वर्षानंतर आताही कारखाना पुनरुज्जीवित करण्याच्या बाबतीत सस्पेन्स कायम आहे। सप्टेंबर 2019 मध्ये कर्जात बुडालेल्या कारखान्याचा पदभार सांभाळण्यादरम्यान व्यंकट रमण राव यांनी गाळप करण्याचे आश्वासन दिले होते, पण शेतकऱ्यांनी राव यांच्यावर शोषणाचा आरोप केला। कारखान्याच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या इथेनॉलचे उत्पादन सुरू आहे। गेल्या आठवड्यात आम्ही 4,70,000 लिटरचे उत्पादन करण्यात यशस्वी झालो आहोत आणि हे संचालन असेच चालू राहण्यासाठी महसुली उत्पन्न करण्यासाठी याला विकत आहोत। गेल्या महिन्यात उत्पादनाच्या वाढत्या मागणीमुळे कारखानदाराने SH20 प्रति लिटर इथेनॉलची किंमत वाढवली होती, पण कारखानदारांनी उचललेल्या या पावलामुळे विक्रीमध्ये घट आल्याच्या बातम्या आल्या आहेत। लुगारीचे खासदार अयुब साऊला यांनी सांगितले की राव यांना गेल्या वर्षासाठी रिसिव्हर व्यवस्थापक म्हणून केलेल्या कामाचा रिपोर्ट द्यावा लागेल। शेतकऱ्यांनी सांगितले की रिसिव्हर व्यवस्थापक राव यांनी एक रिपोर्ट करावा, जेणेकरून जनतेला हे समजेल की ते कारखाना पुनरुज्जीवित करण्यासाठी काही करत आहेत की नाही। शेतकरी म्हणाले, आम्हाला आशा होती की रिसिव्हर मॅनेजर राव कारखान्यासाठी एक चांगले धोरण तयार करतील। केनियाच्या नॅशनल फेडरेशन ऑफ ऊस शेतकरीचे उपसचिव सायमन वेश्चेरी यांनी सांगितले की मुमिया साखर कारखाना क्षेत्रातील ऊस शेतकरीही राव यांच्याकडून देण्यात आलेल्या आश्वासनाला आता कंटाळले आहेत। त्यांनी आरोप केला की कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक उपकरणांच्या खरेदीसाठी रिसिव्हर व्यवस्थापकांकडून अजूनपर्यंत योजना तयार करण्यात आली नाही।